Om Sivaya Namah. Dear listeners of Shaivam.org, the next program is Purana Parayanam. In this, you are about to listen Skanda Mahapuranam. The title is Maheshwara Kandam, Part 3, Uttarardham. Thank you. Om Sivaya Namah.
अथ सप्तदशोऽध्यायः शिवपार्वतीविहारवर्णनम् सूत उवाच इति श्रुत्वास्य वचनम् मार्कण्डेयोऽभ्यभाषत
मार्कण्डेय उवाच
श्रुतमेव मया देव श्रोतव्यम् भवतो मुखात्
तथापि
कौतुकेनाहम् आक्रान्तो मुनयोऽप्यमे गौर्या कथम् तपस्तप्तम् महादेव्या प्रकथ्यताम् वन्दिकेश्वर उवाच कथयामि तदप्येतद् यथाधिगतमात्मना शृणु त्वमधानेन मार्कण्डेय महामते ननु जानासि तत्पूर्वम् यथा दाक्षायणीम् शिवः उपयेमे सतीम् नाम सतीनामधिदेवताम् यथा च सा क्रुधा भर्तुः द्रुवि रक्षप्रजापतौ योगादासीदात्मीयम्
वपुरित्यपि ते श्रुतम्
तदा हराज्ञानिघ्नेन वीरभद्रेण यत्कृतम् अध्वरध्वंसनम्
दक्षस्यापि
ते विदितम् मात अश्रंशीस्तस्य
दक्षस्य
कणैश्शेषासखण्डनम् ब्रह्माच्युतेन्द्रमुख्यानाम् देवानामपि शिक्षणम् दन्तघातम् रवेः पाणिपाटनम् जातवेदसः अनितिप्रभृतीनाम् च विद्यस्त्रीणाम् पराभवम् सा च देवी पुनर्जन्म देभिर्मतो गृहे उमेति पार्वतीत्याख्याम् द्वितीयाम् बिभ्रति पुनः देवस्थाणुवनेताम् च परिचर्या पराम् रहः अवरुदेषु शुकामधाक्षालवन्निना जितेन्द्रियम् जलम् देवम् क्वापि यातम् गणैः सह तपोभिस्तोषयामास गौरीशिखरवासिनीम्
उपयम्याथ
ताम् देवो वृत्तान्तैश्चित्तखण्डिभिः रमयामास चैकान्ते मोदस्वेति विलासिनीम्
वैधव्यभिन्नया रत्या प्रार्थिता शैलनन्दिनी
कामपीठे तपस्यन्ति कामम् प्रत्युदीपयत पुनश्च मेनया मात्रा पित्रा च हिमभूभृता आनीता भवनम् भद्रा
सा कञ्चिरमलम्
तदा शुभम् तदा
आनीता भवनम्
भद्रा
सा कञ्चिरमरम् स्तसा
तदा शुभनिशुम्भाख्यौ देभाते वेधसोवरम् देववदानमर्त्येषु मास्तु न पुरुषाङ्गतिः इति तद्वचनम् श्रुत्वा जातत्रासैः सुपर्वभिः अभ्यर्थितो वद्देवो रहश्चक्रधराजिभिः माभीष्टभद्रकालेण तथा प्रतिविधीयते यथा निशूचितौ स्याताम् तादृशौ दानवाविति दत्ता वयानुमुदादीन् विसृज्यान्धकसूदनः अन्तःपुरगतो रेमे देव्या सह यथा पुरा कदाचिन्मर्मलक्ष्येण प्रीत्या कालीति निन्दिता तस्य प्रीत्यै कालिका च त्वयमेवाजहान्निजाम् यत्रोत्क्षिप्तवती जन्म स्वेच्छया परमेश्वरी महाकाशी प्रपाताख्यम्
तदभूत् क्षेत्रमुत्तमम्
सा च
कौशिकी
नाम्ना काली विन्ध्याग्रिवासिनी तपस्यन्ते वृषस्यन्तौ तौ जघान महासुरौ देवी च गौरी शिखरे तस्मिन्नेव मनोहरे तपोभिर्लब्ध गौरी त्वाद भर्तारम् समतोषयत क्रमेण दौर्हृदवती भूत्वा प्रासूत पार्वती गजाननम् च हेरम्बम् सेनान्यम् च षडाननम् तौ चागमिदः प्राहुः नारायण चतुर्मुखौ पूर्वापराधशुभ्यर्थम् देवी गर्भसमुद्भवम् वर्धमानौ च तौ बालौ पित्रोरालोकमानयोः
मग्नयोरिव वर्षाब्धौ
प्रेमग्रन्थिरभूदृढा यातु वीणा निनादेन कदाचिच्चित्रलेखनैः
विजह्रतु शिवौ स्वैरमेकदा
मण्डलैर्मिथः यातु विद्यागमालापैः
ಕದಾಚಿತ್ರ ವಸ್ತುಭಿಃ
ಏಕದಾ ಲೋಕ ವೃತ್ತಾಂತೈಃ
ದಂಪತಿಭ್ಯಾಂ ವಿನೋದಿತಂ ಪುಷ್ಪಾವಚನೈಃ ಕದಾಚಿದ್ವಾರಿಖೇಲನೈಃ ವಾರಿಖೇಲನೈಃ ಅದೀವ್ಯತಾಂ ಚ ರಾಗಾರ್ದ್ರಂ ದೋಲಕೇರಿಭಿರೇಕದಾ ಮೈನಾಕೇನಾರ್ಪಿತೌ ಜಾತೌ ಮೇನಯಾ ಜಾತು ಪೂಜಿತೌ ಜಾತ್ವರಹಿತೌ ಹಿಮವತ ದಂಪತೀತೌ ವಿನೋದಿತೌ ಜಾತು ದ್ಯೂತ ವಿನೋದೇನ ಗೀತಗೋಷ್ಠ್ಯಾ ಕದಾಚನ ಏಕದಾ ದಾನ ಲೀಲಾಭಿಃ ಶಿವೌ ಚಿಕ್ರೀಡ ದುಶ್ಚಿರಂ ದ್ಯೂತ ನಿರ್ಜಿತಮಾಚ್ಛಿದ್ಯ
ಪತ್ಯುರುತ್ಸಂಗತಾಂಗತಮ್ಮ ವಲಯೀಕೃತ ಮೇಣಾಂಗಂ ತಾಟಂಗೀಕೃತ
ವಕ್ಷುಮಾ ಇತಿತೌ ಪಿತರೌ ಚರಾಚರಾಣಾಂ ನಿವಸಂತೌ ಕನಕಾಚಲಾದಿತೇಷು ರುಚಿರೇಷು ಪದೇಷು
ಕಾಮಭೋಗಾಹಿತ
ಸುಚಿರಂ ಕಿಲಾನ್ಮಭೂತಾಂ ಶ್ರೀಸ್ಕಾಂದೇ ಮಹಾಪುರಾಣೇ ಏಕಾಶೀತಿ ಸಹಸ್ರ್ಯಾಂ ಸಂಹಿತಾಯಾಂ ಪ್ರಥಮೇ ಮಹೇಶ್ವರಖಂಡೇ ಅರುಣಾಚಲ ಮಹಾತ್ಮ್ಯ ಉತ್ತರಾರ್ಧೇ ಶಿವ ಪಾರ್ವತಿ ವಿಹಾರ ವರ್ಣನ ನಾಮ ಸಪ್ತದಶೋಧ್ಯಾಯ ಅಥ ಅಷ್ಟಾದಶೋಧ್ಯಾಯ ಪಾರ್ವತೀಕೃತ ಅರುಣಾಚಲೇಶ್ವರ ಪರಿಚರಣ ವರ್ಣನ
ನಂದಿಕೇಶ್ವರ ಉವಾಚ ಗಾರ್ಹಸ್ಥ್ಯಂ ಬಿಭ್ರತಿ ಭರ್ತುಃ ಏಕಾಮ್ರತಲವಾಸಿನಃ ಪಕ್ವಾನ್ನಪಾನೈಃ ಸಾ ತತ್ರ ಪರ್ಯತರ್ಪಯತ ಪ್ರಯಾಃ ಯಾತು ಸಂಧ್ಯಾನುಸಂಧಾನ
ಮುಕುಲೀಕೃತಲೋಚನಂ ಬದ್ಧಾಂಜಲಿಪುಟಂ
ದೇವಂ ಅದ್ರಾಕ್ಷೇದ್ರಿನಂದಿನಿ ಧ್ಯಾಯತೆ ನೂನಮುನಾ ಕಾಪಿ ಸೌಭಾಗ್ಯಶಾಲಿನಿ ಕ್ರಿಯತೆ ಯನ್ಮಯಿ ಪ್ರೇಮ ತನ್ಮನ್ಯೇ ವಂಚನಂ ಮಹದ ಕಥಂ ವಿಜ್ಞಾಯತೆ ಪುಂಸಾಂ ಕುಟಿಲಾ ಮಾನಸಿ ಸ್ಥಿತಿ ಮಿಚ್ಛೋಪಚಾರಾದ್ದಕ್ಷೇಣ ವಂಚಿತಾಸ್ಮ್ಯಾಮೃಷರಂ ಮೈದಾಕ್ಷಿಣ್ಯಮೇವಾಸ್ಯ ಮನ್ಯೇ ಮನಸಿ ಚೇದ್ರ ಜನ ಸೌಭಾಗ್ಯವಾನ್ ಯಸ್ಮಾತ್ ಭವತಿ ಸ್ನೇಹ ಭಾಜನಂ ಅದ್ಯ ಪ್ರಭೃತಿ ತೇಜಸ ತಪೋಭಿಃ ಕ್ರೀತ ಇತ್ಯಪಿ ಮುಗ್ಧೇಂದುಶೇಖರೇಣಾಸ್ಮಿ ವಿಪ್ರಲಬ್ಧಾಸ್ಮರಾಯಿಣಾಂ ಅಸಮಾನಾನುರಾಗೇಷು ನಾರೀಣಾಂ ಮೂಢಚೇತಸಾಂ ಸೌಭಾಗ್ಯಗರ್ವೋ ಲೋಕೇಷು ಪರಿಹಾಸಾಯ ಕೇವಲಂ ಇತಿ ಪ್ರಣಯ ರೋಷೇಣ ದೇವ್ಯಾಃ ಕಲುಷಚೇತಸ ಹವ್ಯವಾಹಾತ ಪಾರೀಢಾಂ
ಇವಾನನಮಲಕ್ಷ್ಯತ
ಬಾಷ್ಪವಾರಿ ಪ್ರವೇದಸ್ಯ
ಆತಾಮ್ರೇಖ ವಿಲೋಚನೆ ನೀಲೋತ್ಪಲೆ ಜಲಾಪೂರ್ಣೆ ಇವ ಭೂನಾಭಿರೇಯಸು ಯತ್ತಸ್ಯಾಧೀನತಿಲಕಂ ಭೃಗೋರ್ಯುಗಮಮನ್ಯತ ದ್ವೇಧಾಕೃತಮಿವಾದರ್ಶಿ ಮನ್ಮಥಸ್ಯ ಶರಾಸನಂ ಅಂತರ್ಮನ್ಯುಭರೇಣಾಸ್ಯಾಃ ಕಂಪತೆ ಸ್ಮಾಖರಚ್ಛದಃ ಮೋಹ ಪ್ರವಾಲಸ್ಥಾಯೀವ ರಕ್ತಾಶೋಕಸ್ಯ ಪಲ್ಲವಃ ಅತೀವ ರಜ್ಯಮಾನಂ ತತ್ ಪಾರ್ವತ್ಯಾ ಗಂಡಮಂಡಲಂ
ಶಾಣಾಮಘರ್ಷ ಮಾಣಿಕ್ಯ
ದರ್ಪಣ ಪ್ರತಿಮಂ ಬಭೂವ ಅಂತನ್ಮೇ ಪದುತೌ ತಸ್ಯಾಃ ಚತಂ ಪಾತೇ ಪಯೋಧರಂ ಪದ್ಮಕೋಶಾಭಿಮಾನತಸ್ಥ
ಚಂಚರೀಕ ಪ್ರಚಾಲಿತೌ ಅಚಿಂತಯಚ್ಚ ಸಂಭೂಯ
ಸೌಭಾಗ್ಯಾಭಾವತೋ ನನು
ಮಮಾಯಮನ್ಯ ಸ್ತ್ರೀ ಚಿಂತಾಂ ಕುರುತೆ ಚಂದ್ರಭೂಷಣ ತದೈಷಾ ಕಾಪಿ ಯಾಸ್ತಾಮಿ ಕಿಮತ್ರಾಶ್ಚೇಕ ಮಾಮಮ
ತದೈಷಾ ಕ್ವಾಪಿ ಯಾಸ್ಯಾಮಿ ಕಿಮತ್ರಾಸ್ತ್ಯೇಕ
ಯಾಮಮ
ತಪಸ್ಯಂತೆ ಚ ಸೌಭಾಗ್ಯಂ ಅರ್ಜನೀಯಂ ಮಯಾಧುನಾ ನಿಮೀರಿತಾಕ್ಷಿಣ್ಯೇವ ಸ್ಯಾತ್ ಗಂತವ್ಯಂ ನಿಭೃತಂ ಮಯಾ ನ ಚೇನ್ಮಾಂ ಭಾರಯತ್ಯೇಷ ಕಂಠಾದುಪರಿಭಾಷಿತೈಃ ವತ್ಸೌತು ವರ್ಧಯತ್ಯೇವ ಗಂಗೇಯಮಿವತ್ಸಲ ದೇವಸ್ತು ನ ಸ್ಮರಂತ್ಯೇವ ಮಾಮನ್ಯ ಸ್ತ್ರೀ ಪರಾಯಣಃ ಇತಿ ನಿಶ್ಚಿತ್ಯ ದೇವಸ್ಯ ಪಾರ್ಶ್ವಾಶು ನಿವೃತ್ಯ ಅನಿರ್ದಿಶ್ಯತಿ ಶಂಕಾಂಚಿತ ಯಾತುಂ ಯದ್ರಾ ಪ್ರಚಕ್ರಮೇ
ಜಲಾವತಿ ಮಾಲ್ಯವತಿ मालिनी विजया जया वारिता अपि संरम्भात स्वामिनी मन्मय स्वयं तत्र सापि गिरीन् पुण्यान् वनानि नगराणि वा
सरांसि सरितश्चैषा
विचचार समन्ततः भ्रमन्ति सह्यपादेषु द्राविडाक्षे सुनीवृति तीर्त्वा शक्यापदाम् देवी विजयाम् समभाषत दृश्योऽयम् नातिदूरेण पुरस्तात् सकलारुणः शृङ्गैः संलक्ष्यतेष्टाभिः नूनम् माहात्म्यवान् गिरिः उपत्यकासुचैतस्य दृश्यन्ते तापसाश्रमाः अतीव पावनशान्ताः पुण्यारण्यमनोहराः गत्वा निरूपयामासान्
इमान् पुण्याश्रमान्
वयम् प्रसीदार्थ प्रसीदतितरान् चेत येषाम् सन्दर्शनेन मे
एवमाह्लादयत्यालिम् क्रमेण गिरिनन्दिनी तस्याद्रेर्जग्मुषा पार्श्वम् अपश्यत्
अपश्यत् कञ्चिदाश्रमम् लूतास्तन्तूयन्त्यत्र
कुम्भीराः शैवलान्यपि पिशून् पुष्णन्ति नीवारैः सफलान् भूयामः हरन्त्यवकरान् वालैः चमरास्फीतरोमभिः समीकुर्वन्ति चैद्भूतैः विषाणैर्यत्र सैरिभाः वानराः वानराः फलपुष्पाणि मधुपत्राणि भल्लुकाः क्रोडाः स्थानीय मृत्स्नाञ्च यत्वर्षिभ्यो नयन्त्यहो काको लोकैः शुकश्येनैः मृगव्याघ्रैर्हरिद्विपैः कलापि सर्पैर्यत्राकुः मार्जारैः सौहृदम् श्रितम् हूयमानपुरोडाश द्रव्यसौरभ्यहारिणि यत्र द्रुमान्तरे द्रुमान्तरोलेभ्यो धूम्या निर्याति पावनि पठन्ति शतगरुद्रियम् यत्र वायसवैरिणः गृणन्ति काकास्तोत्राणि साम गायन्ति सारिकाः शाकशालिषु शार्दूलाः चरन्ति च तैलगाः सिञ्चन्ति पुष्कराम्भोभिः कुम्भिनो यत्र पादपान् कतिच्च शोभने देशे पुण्ये पुण्यमनोहरे ददर्शसा तपस्यन्तम् यम् कञ्चिदृशि सत्तमम् अधस्तात् सप्तवर्णस्य चित्रव्याघ्रवगासने बद्धवीरासनम् सम्यक्
पावने कुशविष्टरे शालिशूकारुणाभाभिः
जटाभिर्भस्मपाण्डुलम् अचञ्चलाभिर्विद्यद्भिः इव शारदवारिदम्
नासाग्रनिश्चलर्षम् समस्वस्फुरिताधरम् आवर्तयन्तम्
रुद्राक्षमालिकाभद्रपाणिना
प्रत्यग्रनिर्णे जनतो
यत्यस्यानदले
वसानमल्कलये सन्ध्याग्रे भूमृताम् यथा
षड्वर्गहिंस्रबन्धाय
स्थापिताम्
मागुरामिष
उपवीतत्रयीमारादुरोगर्तस्य बिभ्रतम्
कृतोचितोपचारास
तमप्राक्षीत्तपोधनम्
पार्वत्यम्
कस्त्वम् कोऽयम् गिरिवरो यत्त्वम् कुरुषेतपः कुरुषेतपः
स चाहारुणशैलोऽयम् पुण्यक्षेत्रेषु पूजितः गौतमोऽहम् निर्मुक्त्यै तपसाराधये शिवम्
एवमाह्लादयत्यादिम् क्रमेण गिरिनन्दिनी तस्याद्रेर्जग्मुषा पार्श्वम् अपश्यत् कन्तिदाश्रमम्
लोतास्तन्तोन्नयन्त्यत्र कुम्भीरा शैवलान्यपि पिशून् पुष्णन्ति नीवारैः सफरान् भूरिमायवः
हरञ्जवकरान् बालैः चमरास्फीतरोमभिः समीकुर्वन्ति चोद्भूतैः विषाणैर्यत्र सैरिभाः
वानराः फलपुष्पाणि मधुपत्राणि भल्लुकाः क्रोडाः स्नानीयमृत्स्नाम् च यत्र्षिभ्यो नयन्त्यहो
काको लोकैः शुकश्येनैः मृगम् व्याघ्रैः हरिद्मितैः कदापि सर्पैर्यत्राखु मार्जारे सौहृदम् श्रितम्
हूयमानपुरोडाश द्रव्यसौरभ्यहारिणि यत्र द्रुमान्तरो लेभ्यो धूम्या निर्याति पावनि
पठन्ति शतरुद्रीयम् यत्र वायस वैरिणः गृह्णन्ति काकास्तोत्राणि साम गायन्ति सारिकाः
शाकशालिषु शार्दूलाश्चरन्ति च तथैव गाः सिञ्चन्ति पुष्कराम्भोभिः कुम्भिनो यत्र पादपान्
क्वचिच्चशोभने देशे पुण्ये पुण्यमनोहरे ददर्श सा तपस्यन्तम् यम् कञ्चिद्दृशि सत्तमम्
अधस्तात् सप्तपर्णस्य चित्रव्याघ्रत्वगासने बद्धवीरासनम् सम्यक् पावने कुशविष्टरे
शालिशूकारुणाभाविः यशाभिर्भस्म पाण्डुरम् अचञ्चलाभिर्विद्मद्भिः इव शारदवारिदम्
नासाग्रनिश्चलदृशम् समप्रस्फुरिताधरम् आवर्तयन्तम् रुद्राक्षमालिकामग्रपाणिना
प्रत्यग्रनिर्णे जनतो हृत्यश्यादशाञ्चले वसानम् वल्कलयुगे सन्ध्याम् रेभूवृताम् यथा प्रत्यग्रनिर्णे जनतो ह्यत्यश्यानदशाञ्चले वसानम् वल्कलयुगे सन्ध्याम् रेभूवृताम् यथा
षड्वर्गहिंस्रबन्धाय स्थापिताम् वागुरामिष उपवीतत्र मीया ीमारादुरोगर्तस्य बिभ्रतम्
षड्वर्गहिंस्रबन्धाय स्थापिताम् बाहुरामिव बाहुरामिव उपवीतत्र ईमारा दुरोर्गर्तस्य बिभ्रतम्
कृतोचितोपचारा स तमप्राक्षीतपोधनम् पार्वत्युवाच कस्त्वम् कोऽयम् गिरिवरो यत्र त्वम् कुरुषे तपः
साचाहारुणशैलोऽयम् पुण्यक्षेत्रेषु पूजितः गौतमोऽहम् मुनिर्मुख्यै तपसा राधये शिवम् इत्युक्त्वा विजयादीनाम् मुखेनैनामुमाम् विदन् प्रणम्यभक्त्या बहुशो नीतमानुटजम् निजम्
कन्दमूलफलादैश्च कृतातिथ्यामि माम् मुनिः जगन्मङ्गलमूलाय तपसे चान्वमन्यत
ज्योतिस्तम्भस्य सम्भूतिम् आरभ्यानुक्रमेण सह जगादचास्यै शोणाद्रेः महिमानमशेषतः
शोणाद्रेः पूर्वदिग्भागे सरीश्वरम् इति स्थलम् यत्र सन्निहितः शम्भुर्ज्योतिर्लिङ्गात्मताङ्गतः
वैकुण्ठपरमेश्चादि गीर्वाणनिविदीकृते न तत्र मे तपः कर्तुम् अव्याक्षेपेण शक्यते
अयम् शोणगिरेः पादः प्रवालाचलनामवान् पुण्यारण्योपरुद्धत्वाद् रहस्यत्वम् विगाहते
तत एवाहमत्रैव प्रतिष्ठाप्य त्रिलोचनम् आराधयेव यथाशक्ति तपोभिः कल्पितात्मभिः
ममाश्रमसमीपेऽस्मिन् पुण्यक्षेत्रमिदम् महत् क्रियताम् आश्रमो देव्या कर्तव्यम् हि तपश्चिरम्
मुनेरेवमनुज्ञानात् कृताश्रमपरिग्रह उदयुङ्क्तस्तपः कर्तुम् सुमहत्पर्वतात्मजा मुनेरेवामनुज्ञानात् कृताश्रमपरिग्रह उदयुङ्क्तस्तपः कर्तुम् सुमहत्पर्वतात्मजा
आश्रमम् रक्षितुम् सत्यवतीम् काननवासिनीम् शुभगाम दुन्धुमारिम् च प्रागाद्याशाश्वतिष्ठितपत् आश्रमम् रक्षितुम् सत्यवतीम् काननवासिनीम् शुभगाम दुन्धुमारिम् च प्रागाद्याशाश्वतिष्ठिपत्
तपोवनस्य सर्वस्य रक्षार्थम् सा समादिशत दुर्गामनर्गमनस्फूर्तिम् आज्ञानिर्वाहणक्षमाम्
अनन्तरम् साधम् मिल्लम् मन्दार प्रसवोचितम् जटाभरत्वम् तपसे गमयामास पार्वती
हंसचिन्नदशम् हित्वा दुकूलम् इह कालभू पोः परुषम् सुकुमाराङ्गे परिधत्ते स्म बल्कलम्
ಅಪಿಪ್ರಸೂನಮಚಯನಿಸ್ಸಹಾಂಗುಲಿಪಲ್ಲವ ಅಲಾವೀದತಿ ತೀಕ್ಷ್ಣಾಗ್ರಾಣ್ಯವಿಕಾರಂ ಕುಶಾನಿ ಸಾ
ವಜ್ರಸೂಚೀ ನಿರ್ಭರಾಂಗೈಃ ಅವಚ್ಛಿನ್ನಾನಿ ಕಂಟಕೈಃ ಶಿರೀಶ ಮೃದ್ವೀ ಶಾಂಡಿಲ್ಯ ಪಲ್ಲವಾನ್ಯುಧಿಕಾಯಯ
ಪಾವನ್ಯಾಂ ಕಮಲಾನದ್ಯಾಂ ಪ್ರಾತುರ್ವಿಹಿತಮಜ್ಜನ ಅರ್ಚಯಾಮಾಸ ರಕ್ತಾವ್ಯೈರ್ ಯಥಾ ವಿಧಿ ವಿಭಾಪರಂ
ದರ್ಭಾಖ್ಯತತಿಲೋನ್ನಿಶ್ಚೈಃ ಗೌರೀ ಶ್ರೀನದಿವಾರಿಭಿಃ ದೇವೀ ನಿರ್ವರ್ತಯಾಮಾಸ ದೇವರ್ಷ ಪಿತೃತರ್ಪಣಂ
ಚಾಲುಕಾಮಂಡಲೇ ಸೂರ್ಯಂ ಆವಾಹ್ಯಾಭ್ಯರ್ಚ್ಯ ಪಂಕಜೈಃ ಕೃತ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಗೌರಿ ಪ್ರಣನಾಮ ಸಹಸ್ರಶಃ
ಸ್ವಯಮೇವ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪ್ಯ ಲಿಂಗ್ಯಂ ಕಿಮಪಿ ಶಂಕರಂ ಆಗಮೋಕ್ತೇನ ವಿಧಿನಾ ಪೂಜಯಾಮಾಸ ಪಾರ್ವತೀ
ಆಸನೇನ ಚ ಮೂರ್ತ್ಯಾ ಚ ಮೂಲೇನಾಂಗೈಶ್ಚ ಸಾರಮಿಂ ದಂಡಿ ಪಿಂಗಲ ಮುಖ್ಯಾಶ್ಚ ಶಕ್ತಿರ್ದೀಪ್ತಾದಿವ ಅಪಿ ಆಸನೇನ ಚ ಮೂರ್ತ್ಯಾ ಚ ಮೂಲೇನಾಂಗೈಶ್ಚ ಸಾರವಿಂ ದಂಡಿ ಪಿಂಗಲ ಮುಖ್ಯಾಶ್ಚ ಶಕ್ತಿರ್ದೀಪ್ತಾದಿಕಾ ಅಪಿ
ತಪ್ತಂತಿಕ್ಷು ಚ ಸೋಮಾದೀನ ಗ್ರಹಾಂಧೇನ್ವಾದಿಮುದ್ರಯ ತೇಜಶ್ಚಂಡೇ ತ್ವಾರ್ಚಯಿತ್ವಾ ನಿರ್ಮಾಲ್ಯಂ ಚ ನ್ಯವೇದಯತ
ಅರ್ಘ್ಯೇನಾತೀವ ಶುದ್ಧೇನ ಸಂಪ್ರೋಕ್ಷ್ಯ ಚ ಸಮಂತತಃ ದ್ವಾರವಾಸ್ತು ಸಮಭ್ಯರ್ಚ್ಯ ನ್ಯಾಸಾನಪಿ ಚಕಾರಸಾ
ಭೂತಶುದ್ಧಿಂ ವಿಧಾಯಾನ್ವ ಗಂತರ್ಯಾಗಂ ಚಕಾರಸಾ ಹೃದಿ ಪದ್ಮಾಸನೆ ಚಾರ್ಚ್ಯ ಜ್ಞಾನಧರ್ಮಾದಿಕಾನ್ ಕ್ರಮಾತ್
ಶಕ್ತಿರ್ದಲೇಷು ವಾಮಾದೀರ್ ದಲಾಗ್ರೇ ಸೂರ್ಯವೇಧಸೌ ಕೇಸರಾಗ್ರೇ ಸೋಮ ವಿಷ್ಣು ಕರ್ಣಿಕಾಗ್ರೇಗ್ನಿಮುಧೂರ್ಜಟೀ
ತದೂರ್ಧ್ವೇ ಶಕ್ತಿ ಚಕ್ರಂಚ ವಿನ್ಯಸ್ತ ಬ್ರಹ್ಮ ಪಂಚಕ ಅಂಗೈರ್ದತ್ವಾ ಚ ಪಾದ್ಯಾದೀನ
ಉಪಚರ್ಯಾಭಿಷ್ಯಸ ಪ್ರಾದಾಚಂದನ ಪುಷ್ಪಾದಿ ಧೂಪ ದೀಪ ಪ್ರದಾಯಿನಿ ಭೂಯೋಪಿ ಪಂಚ ಬ್ರಹ್ಮಾಣಿ ಷಡಂಗಾನ್ಯಪ್ಯಪೂಜಯತ್
ತಪ್ತದ್ದಿಕ್ಷು ಚ ಶಕ್ರಾದೀನ ವಜ್ರಾದಿಂಶ್ಚ ವಿಧಾನತಃ ಕೃತ್ವಾ ಸಪೋಪಚಾರಾಂಶ್ಚ ವೀತದಾ ರಾಷ್ಟ್ರಪುಷ್ಪಿಕಾಂ ಅಶ್ಮಿತತಾಃ ಅಷ್ಟಪುಷ್ಪಿಕಾಂ
ತತ್ತದ್ದಿಕ್ಷು ಚ ಶಕ್ರಾದೀನ್ ವಜ್ರಾದಿಂಶ್ಚ ವಿಧಾನತಃ ಕೃತ್ವಾ ಸರ್ವೋಪಚಾರಾಶ್ಚ ವಿತತಾ ರಾಷ್ಟ್ರಪುಷ್ಪಿಕಾಂ ಪಂಚವಕ್ತ್ರಾಣಿ ಚಾಭ್ಯರ್ಚ್ಯ ಕೃತಚಂಡೇಶ್ವರಾರ್ಚನ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಪ್ರಣಾಮಾದ್ಯೈಃ ನಿತ್ಯಂ ಶಿವಪೂಜಯತ
ಶಿವಾಗಮೋಕ್ತ ವಿಧಿನಾ ದ್ರವ್ಯೈ ಸೌಭಾಗ್ಯದಾಯಿಭಿಃ ಸಾಜುಹಾವಚ ಪೂಜಾಂತೆ ಪ್ರಣೀತಿ ಜಾತ ವೇದಸಿ
ಪರಿಕಲ್ಪಿತೋಪಚಾರ ಚ ಕಂದಮೂಲಫಲಾದಿಕೈಃ ಸ್ವಯಂ ಕೃತೋಪಚಾರೈಃ ಸ್ವಯಂ ಕೃತೋಪಚಾರೇಯಂ ಅತಿಥೀನ್ ಅಭ್ಯಪೂಜೇತ
ಅಂಗುಷ್ಠಾಗ್ರೇಣ ತಿಷ್ಠಂತಿ ಗ್ರೀಷ್ಮೇ ಪಂಚಾಗ್ನಿ ಮಧ್ಯತಃ ಹೃದೇ ಚ ಶಿಶಿರೇ ಚಂದ್ರ ಪೀಯೂಷಾಪ್ಯಾಯಿತಾ ಭವದ
ವರ್ಷರಾತ್ರೀಷು ಧಾರಾಭಿಃ ಸಹ ವಾರಿಧರಾ ಪುನಃ ಸೌದಾಮಿನೀವ ದದೃಶಿ ತಮಸಿ ಸ್ತಿಮಿತಾಕೃತಿಃ
ಪಾಣಿಪಾದೇನ ಪದ್ಮಾನಿ ಮುಖೇನ ಚ ಕಲಾನಿಧಿಂ ಪ್ರದರ್ಶಯತ್ಯನಾಯಾಸ ನಿನ್ಯೇಷಾ ಹೈಮನಿರ್ನಿಶಾಃ ಹೈಮಿನೀರ್ನಿಶಾಃ
ನೀವಾರ ಬೀಜದಾನೇನ ಸಾ ಮೃಗಾನಪ್ಯಪೋಷಯತ ಅಜ್ಞಾತ ಹಿಂಸಾಭಿಭವಾನಾಶ್ರಮೋಪಾಂತವರ್ತಿನಃ
ಕೃತಾಲಬಾಲ ಸನಿಧೈಃ ಸುಬಾಲಾ ಕಲಶಾಹೃತೈಃ ವಾತ್ಸಲ್ಯಾದ್ವದ್ವಯಾಮಾಸ ಪೂರ್ಣಾಮಾಶ್ರಮಪಾದಪಾನ
ಪ್ರದಕ್ಷಿಣಾಂ ಕೃತವತಿ ಶೋಣಶೈಲಂ ಗಿರೀಂದ್ರಜ ಸಾಮನೋರಥ ಸಂಸಿದ್ಧ್ಯೈ ನಿತ್ಯಂ ಸಹ ಸಖೀಜನೈಃ
ಪಂಚಾಕ್ಷರೀಂ ಯಜಾಪೈಷ ಶಿವಸ್ತೋತ್ರಾಣ್ಯುದೈರಯತ ದಧೌ ಚ ದೇವಂ ಮನಸ ಶೋಣಪರ್ವತರೂಪಿಣಂ
ಅನುದಿನ
अनुदिनमरुणाचलेश्वरं सा प्रणीतवती विहितप्रदक्षिणाद्यैः शिवनिगमभिधानवेदिनी साभ्यर्चय अद्रिसुता चिरम् तपस्याम् अनुदिनमरुणाचलेश्वरं सा प्रणतवती विहितप्रदक्षिणाद्यैः शिवनिगमभिधानवेदिनी साभ्यर्चयत अद्रिसुता चिरम् तपस्याम्
इति अष्टादशोऽध्यायः।